स्वामी स्वरूपांकितः संतानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गारहस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनाशत्सु अविनाशन्तं यः पश्यति स पश्यति। 13व्या अध्यायातला हा 27वा श्लोक आपला चाललेला आहे। आपल्या कार्यक्रमांमध्ये थोडासा बदल झाल्यानंतर इथं या मंदिरामध्ये जी चार केंद्र आपली होत होती त्याच्याऐवजी दोन केंद्र व्हायला सुरुवात झाली आणि ज्ञानेश्वरीची जी तीन प्रवचनं चालत असत त्याच्याऐवजी दोन प्रवचनं व्हायला सुरुवात झाली, म्हणजे एक प्रवचन आपलं कमी झालं। याचं कारण चार सोमवारपैकी एक सोमवार आपण सत्संग घेत असू त्यामुळं तीन प्रवचनं होत असत, तर ती दोन प्रवचनं पहिले दोन मंगळवार आता इथं होत असतात। त्यामध्ये देखील पहिल्या मंगळवारी आपल्या केंद्राचा वर्धापन दिन उत्सव झाल्यामुळं इथं आपलं जे केंद्र चालतं त्याचा 25वा वर्धापन दिन उत्सव, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 32वा आणि 31वा आणि स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 51वा असे आपण संयुक्त वर्धापन दिन उत्सव केले। त्याच्यानंतरचा मंगळवार आपण 10 दिवस सुट्टी देतो सगळ्या कार्यक्रमांना, त्यामुळं इथं प्रवचन झालं नाही। पण त्याच्या आधीच्या मंगळवारी ज्या महिन्यात 5 वार येतात तेव्हा 5वे वार आपण हल्ली केंद्र बंद ठेवतो, त्यामुळं त्याच्या आधी आपलं केंद्र बंद होतं। थोडक्यात बऱ्याच दिवसांनी आपण इथं ज्ञानेश्वरीच्या प्रवचनासाठी म्हणून एकत्र आलेले आहोत। जो विनाश पावणाऱ्या अशा सर्व भूतमात्रांमध्ये समत्वाने राहणारा अविनाशी असा परमेश्वर पाहतो तो खरा पाहतो असं ज्ञान असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात। सृष्टी ही सतत बदलणारी गोष्ट आहे। सृष्टीची व्याख्याच शास्त्रीय व्याख्या ज्याच्यामध्ये अगणित कर्म सतत चालू असतात आणि संपतात आणि परत चालू होतात अशा पदार्थाला सृष्टी असं म्हटलेलं आहे। अर्थातच सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात आणि पुन्हा पुन्हा नाहीशी होतात। सर्व विश्वच उत्पन्न होतं आणि नाहीसं होतं या क्रमामध्ये अविनाशी असा परमात्मा अनुस्यूत भरून राहिलेला आहे अशा दृष्टीने जो पाहतो त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं। या पश्यति स पश्यति अशा प्रकारे ज्याची दृष्टी आहे त्याच्या दृष्टीला खऱ्या अर्थाने दृष्टी म्हणायचं। सृष्टीची जी नाशिवंतता आहे ती नाशिवंतता पाहून कासावीस होणं हे खरं पाहणं नव्हे असं भगवंतांना सांगायचं आहे। सृष्टीचा विनाश हा चालू आहे, सृष्टीच्या अंतर्गत भूतमात्रांचा देखील विनाश चालू आहे, मनुष्य मात्रांचा देखील विनाश चालू आहे. आणि या सगळ्या विनाशामध्ये अविनाशी असा परमात्मा अतिशय सम अशा पद्धतीने सतत राहतो असं भगवंत सांगतात. हा जो विषय आहे हा विषय 15व्या अध्यायामध्ये क्षर आणि अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम या अंगाने भगवंतांनी समजावून सांगितलेला आहे. तसंच 8व्या अध्यायामध्ये व्यक्त अव्यक्त आणि व्यक्ताव्यक्ता पलीकडचं असं नित्य अव्यक्त अशा भाषेमध्ये भगवंतांनी समजून सांगितलेलं आहे. परस तस्मात तू भावोन्यहा व्यक्तात अव्यक्त सनातनहा. व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडचा कायमचा अव्यक्त अशी एक गोष्ट इथं आहे. यस्स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. आणि सर्व भूतमात्रांचा जरी नाश झाला तरी देखील जो मुळीच नाश पावत नाही असं 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. तसंच 7व्या अध्यायामध्ये अपराप्रकृती पराप्रकृती आणि परमेश्वर असं जे वर्णन केलेलं आहे, परा आणि अपराप्रकृती या परमेश्वरापासूनच झालेले आहेत. पण परमेश्वर मात्र परा आणि अपरा प्रकृती यांना पोटात सामावून घेऊन प्रधानत्वानी राहतो. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. पराप्रकृतीच्या पलीकडे परमेश्वर आहे आणि अपरा प्रकृतीच्या पलीकडे देखील परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या पलीकडे कोणीच नाही, माझ्या पलीकडे कोणीच नाही. मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव असं भगवंत म्हणाले. जो नाश पावणारा असा सृष्टीचा देखावा आहे, रंग रूप आकृती इत्यादी, तर तो मिथ्या आहे. आणि त्याच्या आतलं जे तात्विक द्रव्य आहे ते नेहमीच सत्य आहे, त्यालाच परब्रह्म असं म्हणतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जसं अलंकार हा वरचा नामरूपात्मक पदार्थ हा नेहमीच नाशिवंत आहे, त्याचा आकार त्याचं रूप हे नेहमीच बदलणारं असं राहतं. पण अलंकार ज्या मूलद्रव्याचा घडलेला असतो ते मूलद्रव्य मात्र कायमच शाश्वत आहे आणि ते कधीही न बदलणारं असं आहे. मागच्या वेळेला म्हणूनच मी म्हटलो की तुम्ही सोनाराकडे जा आणि सोनार तुम्हाला दागिना घडवून देतो. आणि तुम्ही जर दागिना मोडायला गेलात तर त्याच दागिन्यामध्ये, त्यांनीच केलेल्या दागिन्यामध्ये तो घट घेतो. हेच उदाहरण लोकमान्यांनी दिलेलं आहे. आणि लोकमान्य असं म्हणतात की दागिना घडवण्यासाठी म्हणून सोन्याच्या भावामध्ये सोनार तुम्हाला सर्व सोनं विकतो आणि परत घेताना मात्र त्याच्यातली घट काढून शुद्ध सोनं फक्त परत घेतो आणि त्याची किंमत तुम्हाला देतो. अशा प्रकारे न बदलणारा असा जो सोन्याचा भाग आहे तो तसाच राहतो आणि नामरूपात्मक असा वरचा आकार मात्र बदलणारा असा राहतो. ज्ञानी जो पुरुष आहे तो पदार्थ मात्राच्या अशा या नामरूपात्मक आवरणाखाली किंवा पांघरुणाखाली मुळात कोणतं तत्व दडून राहिलेलं आहे ते पाहतो. त्याच्या असं लक्षात येतं की ब्रह्म हे ते मूलद्रव्य आहे आणि सृष्टी हा ब्रह्माचा महिमा आहे. ब्रह्माचा म्हणजे मूलद्रव्याचा नामरूपात्मक देखावा म्हणून सृष्टी अवस्थित आहे. सृष्टीच्या मुळारंभी स्फुरणारं ब्रह्मतत्व सृष्टीच्या प्रलयानंतर देखील जसंच्या तसं शिल्लक राहतं. मध्ये सृष्टीची घडामोड होते आणि जाते आणि हीच गोष्ट भगवंत या श्लोकामध्ये सांगतायत. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. ईश्वराचं जे समत्व आहे ते समत्व अशा रीतीने इथं सांगितलेलं आहे की तो कायम अस्तित्वमान आहे, तो कधीही नाश पावणारा नाही. ईश्वराचं समत्व भगवद्गीतेमध्ये ठाई ठाई वर्णन केलेलं आहे. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. भगवंत कर्तृत्व कर्म प्रेरणा फळ प्राप्ती याच्यापैकी काहीही प्रवर्तित करत नाही. स्वभावस्तु प्रवर्तते न कर्म फल संयोगम. स्वभावस्तु प्रवर्तते ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. तो कोणालाही पाप देणारा नाही आणि कोणालाही पुण्य देणारा देखील तो वस्तुतः नाही. तो सर्वांच्या बाबत अत्यंत सम असून ज्यांनी त्यांनी केलेल्या कर्मांप्रमाणे त्याचं त्याचं फळ देऊन तो रिकामा होतो, मोकळा होतो. तो मुद्दामून ऍडिशनल असं काहीही कोणाला देत नाही असं भगवंताचं एक समत्वाचं वर्णन पाचव्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तसंच सातव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिकणा इव. तसंच सहाव्या अध्यायामध्ये गतिर भरता प्रभुः साक्षी निवासहा शरणम सुहृत. सर्व भूतमात्रांची गती भरता भरण पोषण करणारा धारण करणारा प्रभु म्हणजे स्वामी साक्षी निवासहा सर्व सृष्टी ज्याच्यामध्ये राहते असा शरणम सर्वांना शरण जाण्यासाठी एकमेव स्थान असणारा सुहृत सर्वांचं सुहृत तोच आहे. अशा प्रकारे परमेश्वराने आपल्या स्वतःच्या समत्वाचं वर्णन केलेलं आहे. पुढं 11व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये सर्वतः पाणीपादंतत सर्वतोक्षी शिरम मुखम. अशा प्रकारे सर्वत्र त्याचे हात सर्वत्र त्याचे पाय सर्वत्र त्याची डोकी सर्वत्र त्याचे डोळे अशा प्रकारे तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. तुमच्या सर्वांच्या डोळ्यातून तोच माझ्याकडे पाहतो आहे, तुमच्या सगळ्यांच्या मनाने तोच विचार करणारा आहे. सर्वांचं मन सर्वांची बुद्धी सर्वांचे डोळे तो होऊन राहिलेला आहे. तसंच ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सत्तत् न असत् उच्यते. असं 13व्या अध्यायामध्ये जे ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे ते समत्वानी नटलेल्या परमेश्वर तत्वाचं असंच वर्णन आहे की ज्या परमेश्वराला जाणलं असताना अमृतत्वाला तो प्राप्त होतो. त्याला आदी नाही, त्याच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, तो सत ही नाही आणि असत देखील नाही. कारण असत च्या सापेक्ष सत हा शब्द आलेला आहे. नेहमीच आणि सदान सदा भरून राहिलेल्या अशा तत्वाला जिथं असत हा सापेक्ष शब्द नाही म्हणून सत शब्द देखील तिथं शोभत नाही असं भगवंत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर मोठं बहारदार असं निरूपण केलेलं आहे. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीच ते आहे ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. कशी होवी आहे वस्त्र म्हणजे तंतू नव्हे, जरी तंतूचाच बनलेलं असलं वस्त्र, पट जरी तंतूचाच बनलेला असला कापसाचा बनलेला असला तरी देखील पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीच ते आहे. पण तंतू जर त्याच्यातला काढून टाकला तर वस्त्र या नावाचा पदार्थच शिल्लक राहणार नाही. ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा, अशा खोली डोळ्यांनी खोल नजरेनी या जगतामध्ये भरून राहिलेलं ऐक्य पाहायला हवं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशाही प्रकारे मृत्यू आपल्या सगळ्या बाजूनी अवतीभोवती खेळ करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये विनाशी अशा दर्शनामध्ये परमेश्वराचं अविनाशत्व आपल्याला पाहायचं आहे. भूते आघवीची होती, एकाची एक आहाती, परी तू प्रतीती यांची घेपा, तशा प्रकाराने भूते आघवीची होती, एकाची एक आहाती, सर्व प्रकारची भूत, भूत मात्र, प्राणी मात्र एकाची एक आहाती, वस्तुतः परमात्मा असताना ही स्वतंत्र भूत मात्र म्हणून दिसतात, पण यांची प्रचिती तू त्यांच्या अंतर्यामी असलेलं तत्व जाणून घे. यांची नामेही अनाने, यांची नावं देखील वेगळी वेगळी आहेत. अनारिसी वर्तने, त्यांचं वर्तन देखील एकमेकांपासून वेगळं आहे. वेशही सिनाने आघवे यांचे, आणि यांचे वेश देखील एकमेकांपासून अगदी वेगळे असे आहेत. बघा ना, नावांची जरी गोष्ट झाली तरी आपण किती आश्चर्यचकित होतो, किती प्रकारची नावं. इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नावांमुळे ही भूत मात्र वेगळी वेगळी आहेत असं खरंच वाटतं. यांचं वर्तन देखील किती वेगळं वेगळं असतं. नुसतं चालणं जरी झालं तरी कसं प्रत्येकाचं चालणं वेगळं असतं. कोणी असे तुडूतुडू उड्या मारत चालतात, कोणीतरी गंभीर एक एक पाऊल टाकत चालतात, कोणी अतिशय प्रसन्नतेने चालत असताना देखील आमोद व्हावा दुसऱ्याला अशा प्रकारची कोणाची चाल असते, तर कोणी पाय आपटत चालतात. पूर्वी त्या चाळी असायच्या, स्वामीजी म्हणायचे की रात्री आपण एकतर सिनेमाला गेलेले आहोत आणि सिनेमाहून परत येताना किती पाय आपटत चालावं, किती पाय आपटत जिने चढावेत. पण चाल देखील प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. यांची नामेही अनाने, अनारिसी वर्तने, प्रत्येकाचं वर्तन देखील वेगळं वेगळं आहे. पाहणं वेगळं, बोलणं वेगळं, चालणं वेगळं, सगळ्या कृती एकमेकांपासून वेगळ्या. वेशही सिनाने आघवे यांचे, आणि वेशभूषा जेवढ्या म्हणून भूषा असतील त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसी हनपोटी, अशा प्रकारचे भेद पाहून तू हे वेगळे वेगळे आहेत असं जर मानशील तरी जन्माची या कोटी न लाहसी रिघो, तर कोट्यावधी जरी जन्म गेले तरी देखील तू या भूतमात्रांच्या जंजाळातून बाहेर पडू शकणार नाहीस. पै नाना प्रयोजनशिळे, दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकाचीच फळे तुंबिणीची. वेगळ्या वेगळ्या कारणासाठी म्हणून लांब वाकडे वर्तुळे वाटोळे, होती एकाचीची फळे तुंबिणीची. भोपळ्याची जशी वेगळी वेगळी फळं वेगळ्या वेगळ्या आकाराची दिसून येतात, पण ती भोपळ्याची आहेत हे समजावं. होतू का उजू वाकुडे, परी बोरीचे हे न मोडे. ते सरळ गेलेलं असो किंवा वाकडं तिकडं वाढलेलं असो, ते बोरीचं आहे झाड. ही दृष्टी जशी चुकू नये तैसी भूते अवघडे परी वस्तू उजू, तशी भूत मात्र अवघडे म्हणजे भिन्न भिन्न, खरच अवघड अवघड वाटावीत अशी भूत मात्र असतात. किती संतापी, किती कामी, किती मत्सरी, किती राजकारण करणारी, किती दुष्टता धरणारी, किती एकमेकांचा गळा घोटणारी, अवघडे भूते देखील किती जगात, त्यांचे प्रकार किती. कोणी भावाला लुबाडून मोठा होतो. मी आज असं ऐकलं की एक मोठी व्यक्ती त्यांचे वडील आणि एकूण ते सहा भाऊ, म्हणजे वडील आणि काका मिळून सहा जण, पाच जण त्याच्यातले गेले, वडील राहिले, 90 वर्षांचे वडील आहेत. घरामध्ये ते असं म्हणाले की तुम्ही तुमची बायको दोघं मिळून काय वातावरण ठेवले, काय पाहता, काय दोघं मिळून बसून दारू पिता. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी वडिलांना सांगितलं की अमुक अमुक वृद्धाश्रमात आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. त्या वृद्धाश्रमामध्ये ऍडिशनल पैसे भरून 3 जण त्यांच्या सेवेकरता म्हणून ठेवले, हे लोक वरांड्यात झोपतील म्हणून. 10 लाख रुपये तुम्हाला त्याच्या व्याजामध्ये तुम्ही राहायचं आणि 10 लाख आहे त्याचा पगार 3 नोकरांना द्यायचा. कमी पडले तर सांगा. मी गेलो तरी माझ्या मृत्यूपत्रात मी लिहून ठेवले की माझ्या वडिलांना काही कमी पडलं तर अमुक अमुक पैसे वापरावेत, पण आता या घरात तुम्ही राहायचं नाही. काय म्हणाले वडील त्यांना की अरे काय तुमचं हे वर्तन, असं म्हणाले. काय तुम्हाला काही ताळतंत्र आहे की नाही वागण्याचं, असं म्हणाले. तैसी भूते अवघडे, अशा अवघड अवघड भूत मात्रांमध्ये उजू वस्तू पाहावी असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. परी वस्तू उजू, पण जो परमात्मा आहे तो परमात्मा सरळच आहे. अंगारकणी बहुवसी उष्णता समान जैशी, ठिणग्या जशा उडाव्यात त्या ठिणग्यांमध्ये उष्णता जशी समानतेने असावी. ठिणग्या जरी वेगळ्या वेगळ्या दिसल्या तरी देखील तैसा नाना जीवराशी परेशु असे, सर्व प्रकारच्या जीवराशींमध्ये परेश ईश्वर वास करून असतो. गगन भरी धारा परी पाणी एकची विरा. ज्ञानेश्वर महाराजांपुढे प्रश्न नाहीये, समजून कसं सांगायचं, उदाहरणं कशी द्यायची. सबंध गगन भरून धारा जरी कोसळत असल्या तरी देखील गगन भरी धारा परी पाणी एकची विरा, पण त्यांच्यातून जसं एकाच पर्जन्याचा पाण्याचा वर्षाव होतो तैसा या भूताकारा सर्वांगी तो, या भूताकारांना सर्वांगांनी तो व्यापून राहिलेला आहे आत आणि बाहेर. हे भूत ग्राम विषम परी वस्तू ते एथ सम, घटमठी व्योमजिया परी. अशा प्रकारे विषम अशा कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी कुरूप, कोणी सुरूपवान, कोणी अत्यंत दारिद्री, तर कोणी अतिशय श्रीमंत, कोणी पंडित, कोणी अपंडित, अशा सर्व वेगळ्या वेगळ्या अशा व्यक्तींमध्ये भूतग्रामांमध्ये. आणि हे आपण सगळं फक्त मनुष्याबद्दल बोलतो आहोत, आणि इतर प्राणी ते घुबड ज्याची मान अशी सगळीकडे फिरते, नारायण पेठेत आमच्या घरी गॅलरीत एकदा रात्री काय 2:30 सुमार असेल, एकदम धपकन काहीतरी पडल्यासारखं वाटलं, जाग आली. घरात फक्त मलाच जाग आली. मी अंदाज घेतला काय असेल, आवाज कसला आला, तर तोच दाराशी खुडखुड खुडखुड असा आवाज आला. समजे ना दार उघडायचं का उघडायचं नाही. मग थोडा गॅलरीच्या दुसऱ्या टोकाला आवाज आला म्हणून मी दार उघडून किंचित किलकिल करून पाहिलं तर ते घुबड त्या ज्या जाळ्या असतात गज होते त्या गजातून बाहेर पाहत होत रस्त्याच्या तिकडून. आणि त्यांनी गरकन माळून मान वळून माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे माणसासारखे असतात मोठेच्या मोठे असे. त्यावेळेला ते घुबड आहे असंही तसं समजायला काही कारण नाही म्हणजे घुबड पाहिलेलंच नव्हतं. कोणी म्हटलं की अभद्र दर्शन आहे घुबडाचं. मी विनोबांची गीता प्रवचन त्याच्या आधी वाचलेली होती दुसऱ्या दिवशी आठवलं की विनोबांनी म्हटलं की घुबडाचं दर्शन अभद्र का रे तुला आवडत नाही म्हणून केवळ अभद्र मग तूही त्याला आवडत नाहीस. टिटवीचा आवाज अभद्र कानावर नको यायला का तुला आवडत नाही मग तुझा आवाज टिटवीच्या कानाला आवडतो की काय. सगळं जग जसं आहे तसं शुभ आहे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि सम आहे. ते म्हणतात तो पावसाळ्याच्या दिवसात साप पहा साप नाग चिखलातून जात असतो पण कसा स्वच्छ असतो. नुकताच आंघोळ करून आलेला स्नान संध्या करून आलेला जसा ब्राह्मण तसा सतत सोवळा सतत स्वच्छ ही जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे भूत ग्राम विषम परी वस्तुते एथ सम घटमठी व्योम जिया परी. घटामध्ये आणि मठामध्ये जसं एकच व्योम आकाश भरून राहिलेला आहे असत हा नाशता भूताभासू एथ आत्मा तो अविनाशू. म्हणून नामरूपात्मक ही वरची स्थिती जरी विनाशी असली तरी देखील त्याच्यामध्ये एक अविनाशी असं तात्विक द्रव्य लोकमान्यांच्या भाषेमध्ये हे नेहमीच असतं. जैसा केयूरादिकी कसू सुवर्णाचा अनेक प्रकारची आभूषणं असतात त्याच्यामध्ये जसं सुवर्णच ओतप्रोत भरलेलं असतं एवं जीव धर्म हिनू जो जीवेसी अभिन्नू देखतो सुनयनू ज्ञानिया माझी. वस्तुतः जीव धर्म हीन असून देखील परमात्मा असताना जीव धर्म ज्याला खरं म्हणजे स्पर्शही करत नाही असा साथ परमात्मा प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करत असताना एवं जीव धर्म हिनू असा असूनही जो जीवेसी अभिन्नू जो जीवपणाला आलेला आहे देख तो सुनयनू डोळिया माझी. त्या जीवपणाला आलेल्या अशा मुळात परमात्मा पण जीवपणा आलेल्या जीवपणाला आलेल्या अशा त्या प्राणी मात्राच्या अंतर्यामी परमात्मा जो पाहतो तो सुनयनू ज्ञानिया माझी. ज्ञानी पुरुषांमध्ये देखील तो सुनयनू म्हणजे खरा डोळस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो खरा डोळस आहे. ज्ञानी पुरुष जरी म्हटले तरी देखील जर या ज्ञानाने पाहिल तर अंततः ते ज्ञान हे खरं ज्ञान असं आम्ही मानू. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा. म्हणून ज्ञानाचा डोळा प्राप्त झालेल्या डोळसांमध्ये देखील हा खऱ्या अर्थाने डोळस असं आम्ही म्हणतो. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा. एरवी ज्ञानाचा डोळा ज्यांनी शास्त्र पाठ केलेला आहे त्याच्याबाबत तो ज्ञानाचा डोळा म्हणता येतं. एखाद्याला कोणीतरी म्हणतं की काय ज्ञानी याचं कारण शास्त्र बोलला म्हणून ज्ञानी. उत्तम उत्तम ग्रंथ लिहिले तर आपण म्हणतो की काय ज्ञानी याचा अर्थ असा की जो शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते कितीतरी चांगल्या भाषेत त्यांनी उतरून काढलं, त्याला ज्ञानी असं म्हणतो. पण ही खून त्याच्याजवळ असेलच असं नाही. तोही संसार मोहाने मोहित झालेला जर दिसला तर प्रसंगी तो ज्ञानी नव्हे. म्हणून असे जे तथाकथित ज्ञानी आहेत अशा सर्व ज्ञानांमध्ये ज्ञान्यांमध्ये ही दृष्टी लाभलेला आहे तो खऱ्या अर्थाने डोळस आहे, खऱ्या अर्थाने पाहणारा आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा हे स्तुती नव्हे. बहु असा भाग्याचा तो, फार मोठ्या भाग्याचा तो आहे, ही काही मी स्तुती करतो असं धरू नका. याचं भाग्य मोठं आहे, याचं कारण तो विचलित होत नाही. याचं भाग्य अशा करता मोठं आहे की याची शांती अबाधित राहते. याचं भाग्य अशा करता मोठं आहे की तो या ज्ञानामुळं सदा सर्वदा प्रसन्न राहतो. याचं भाग्य अशा करता मोठं आहे की यामुळं आपण देह मन बुद्धी नाही, आपण तेच आहोत, परमात्म स्वरूप आहोत आणि सर्व विश्व देखील परमात्म स्वरूप आहे अशा प्रकारचा बोध त्याला प्राप्त झालेला असतो. तो अशा करता भाग्याचा आहे की या संसाराच्या कोणत्याही गुणांनी तो झकवला जात नाही, फसवला जात नाही, म्हणून तो भाग्याचा आहे. विनाश पावणाऱ्या अशा भूतमात्रांच्या डोळ्या देखत विनाश पाहत असताना देखील या सर्व विनाशामध्ये तो अविनाशी असा परमात्मा कुठूनच येत आणि जात नाही हे समत्वानी आणि स्थिर बुद्धीने ओळखतो, म्हणून तो भाग्याचा आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा हे स्तुती नव्हे, बहु असा भाग्याचा तो. केवढं मोठं त्याचं भाग्य, कारण हे जाणून तो कर्म करतो. हे जाणून कर्म करत असल्यामुळं कर्म करताना तो कितीतरी अलिप्तच असतो. त्याची जी कर्म आहेत ती कर्म सहजच परमेश्वर अर्पण अशी होतात. ते कर्म मी केलं अशा प्रकारचा अबोध त्याच्या ठिकाणी स्पर्श करत नाही. त्या कर्माचा अपेक्षित परिणाम जरी पुढे आला तरी अथवा न आला तरी अथवा ते कर्म अर्धवट राहिलं तरी तो कर्माची आणि कर्मफळाची मर्यादा ओळखून राहतो. कर्मफळ हे जास्तीत जास्त देह मन बुद्धीपर्यंत आहे आणि देह मन बुद्धीपासून आपण वेगळे आहोत हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तो अशा करता भाग्याचा की शास्त्रांनी जे अर्थ केलेले आहेत ते अर्थ आणि त्याचा अनुभव हा एक होऊन गेलेला असतो. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठंतम परमेश्वरम, तिष्ठत राहिलेला वास करून राहिलेला परमेश्वर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अत्यंत समत्वाने असलेला तो पाहतो, म्हणून तो द्वेष करत नाही, तो मत्सर करत नाही, तो लोभ धरत नाही, तो अवास्तव कामनिक होत नाही, तो अत्यंत स्थिर बुद्धीने राहतो, म्हणून तो भाग्याचा. या श्लोकामध्ये भगवंतांनी ईश्वराचं जे समत्व आहे त्या समत्वाचं वर्णन केलं. ईश्वर हा सदा सर्वदा समत्वानीच राहिलेला आहे. जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला असं समर्थ म्हणतात. त्याच्या ठिकाणी अन्याय नाही. अन्याय आम्हाला जेव्हा त्याच्या कृतीत दिसतो तेव्हा आमचा त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो. आमच्या घरात मृत्यू होतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की केवढा अन्याय त्याने केला, त्याला अन्याय करायचं काय कारण आहे. आणि जेव्हा दोन घर पलीकडे मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं. जेव्हा कधी नातेवाईकांमध्ये मृत्यू झाला तेव्हा तितकं नाही वाटलं, जेव्हा घरातच मृत्यू झाला तेव्हा म्हणायला लागला की आता मात्र तुझी हद्द झाली परमेश्वरा, आतापर्यंत मी पाहिलं तू काय काय केलंस ते, पण आता मात्र पार माझ्यापर्यंत आलं असं तू म्हणतोस। आमच्या घरी मृत्यू झाला, तो समत्वानी सर्वांशी वर्तन करतो हे तुला कळत नाहीये। जसं त्यांच्या घरी झालं तसं तुझ्या घरी होणार, जसं तुझ्या घरी झालं तसं अनेकांच्या घरी होणार। समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्, सर्वत्र समत्वानी असलेल्या परमेश्वराला तो सदा सर्व काळ पाहतो। विनश्यत्सु अविनश्यन्तम्, आणि कसा पाहतो, भूत मात्र नाहीशी होत आहेत, भूत मात्र संपत आहेत, पण न संपणारा असं परमेश्वर तत्व मात्र तो पाहतोच पाहतो। तिथं मात्र त्याची दृष्टी आहे, ती दृष्टी तो कधीही चुकत नाही। या पश्यती स पश्यती, असं ज्यांनी पाहिलं त्यांनी खरं पाहिलं, त्याच्या दृष्टीची खरी शहामत आहे, त्याच्या दृष्टीने खरी दृष्टी मिळवलेली आहे, आणि बाकीच्यांच्या दृष्टीने भ्रम गोळा केलेला आहे, बाकीच्यांच्या दृष्टीने अज्ञान गोळा केलेला आहे, बाकीच्यांच्या दृष्टीने मोहापोटी चुकीची दृष्टी गोळा केलेली आहे, त्याला परमेश्वर काही करू शकत नाही। म्हणून समत्वानी नटलेल्या अशा परमेश्वराला, अविनाशी अशा परमेश्वराला जो सदा सर्व काळ पाहतो, तो सकाळी पाहतो, दुपारी पाहतो, संध्याकाळी पाहतो, रात्री पाहतो, दुःखाच्या प्रसंगी पाहतो, सुखाच्या प्रसंगी पाहतो, चांगली घटना घडल्यावर पाहतो, तेव्हा तर मनुष्य म्हणतोस की काय कृपा, वा कमालच झाली परमेश्वराच्या कृपेची असं तो म्हणतो। कृपाच आहे, तुमच्या मुलाला मुलगा झाला कृपाच आहे, तुमच्या मुलीला तुमच्या मुलाला मुलगी झाली कृपाच आहे, पण मग सगळीकडे कृपा पहा, जन्मामध्ये पहा आणि मृत्यूमध्ये देखील पहा, फक्त एकाच ठिकाणी पाहू नका। समत्वानी आहे तो, जेव्हा जेव्हा चांगलं होतं तेव्हा तेव्हा खरंच कृपाच आहे, कृपेशिवाय कसं चांगलं झालं। मग हाच भाव दुःखाच्या वेळेला देखील ठेवा, जर संकट कोसळली तरी देखील कृपाच पहा, पहिला स्पर्श त्याचा अनुभवा, चांगली बातमी कानावर आली परमेश्वराची इच्छा, आणि वाईट बातमी कानावर आली त्याचीच कृपा, त्याच्याच कृपेने जे झालं ते माझ्या कल्याणाचं असेल असं म्हणा। अशा प्रकारे समत्वानी भरलेल्या परमेश्वराला पाहणं, सोयीच्या वेळेला परमेश्वराची कृपा, चांगलं झालं म्हणून आणि एरवी काय कोण जाणेत काय आमचं चुकलं, काय तो नाराज आहे, मग कोणीतरी म्हणेल की नाराज नसायला काय झालं, कुठं तुमचं कुलदैवत, कुठं तुम्ही काही करताय कुलदैवताचं, झालं मग हे कुलदैवताचं करायला लागले। मग कोणी पत्रिका पाहिलं आणि म्हणेल की अमुक अमुक ग्रह त्याचं काही शांती वगैरे केली आहे, करायला लागले। कुठलाही मोह व्यामोह ज्या दृष्टीला नाही, जे जसं असेल तसं स्वीकारीन अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, घाले यायचा काळ असेल तर घाले येतील, आले शिरावरी जरी घनघोर घाले, दारिद्र्य दुःख अपमानही प्राप्त झाले होऊन देत, आणि एक एक काळ भरभराटीचा असतो होऊन देत, या दोन्ही मध्ये तो समत्वानी नटलेल्या परमेश्वराला जो पाहतो तो समबुद्धी होतो, तो स्थिर बुद्धी होतो, तो शुद्ध बुद्धी होतो, आणि तेच पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं, समम पश्यन ही सर्वत्र, त्याची दृष्टी मग सम होते। ईश्वर समत्वानी आहे हे जर समजलं तर तो सर्व भूतमात्रांकडे त्या समत्व दृष्टीनेच पाहतो। अशी अजून एक गोष्ट गंमत त्याच्या ठिकाणी घडायला सुरुवात होते, समम पश्यन ही सर्वत्र समवस्थित ईश्वर ईश्वरम, तो समत्वानी राहिला है ना, मग मी देखील समत्वानीच सर्व ठिकाणी पाहिल। न हिनस्ती आत्मना आत्मानम, आपणच आपल्याला आत्म्यानीच आत्म्याला कधीही निस्तेज करत नाही, न हिनस्ती मारत नाही, अपमानित करत नाही, ततो याती परांगतिम, आणि असं केल्यामुळं तो परमगतीला जाऊन पोचतो। सर्वाभूती आत्मा आहे हे जाणून आणि हे जाणल्यामुळं तत्वतः माझ्या ठिकाणीही तोच आहे हे जाणून, परमेश्वर जसा वर्तन सर्वत्र करतो तसं परमेश्वराप्रमाणे जो सर्वत्र वर्तन करायला शिकतो, मग आपल्या मुलाला वेगळं आणि दुसऱ्याच्या मुलाला वेगळं असं वर्तन करता येणार नाही, मग माझा आणि परावा अशी भाषा बोलता येणार नाही। जसा परमेश्वर सर्वांच्या ठिकाणी वर्तन करतो तसा सर्वांच्या ठिकाणी परमेश्वरासारखं वर्तन करायला शिकतो, समत्व बुद्धी मिळवतो, आणि या समत्व बुद्धीने अशा दृष्टीने व्यवहार करण्याची सवय करत करत ततो याती परांगतिम परमगतीला, म्हणजे परमेश्वराला जो तो जाऊन प्राप्त होतो। समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम, समानत्वाने पाहणाऱ्या समानत्वाने राहणाऱ्या अशा ईश्वराला सर्वत्र तो समबुद्धीनीच पाहतो, आणि आपल्या स्वतःला कधीही हीन लेखत नाही, अपमानित करत नाही। याचा अर्थ असा की आपणही परमेश्वरासारखंच वर्तन करायला शिकतो। तो काही मक्ता फक्त त्यांनी नाही घेतलेला, तू जर त्याचा अभिन्न भाग असशील तर तुझं हे कर्तव्य ठरतं की तुझंही वर्तन सर्व भूतमात्रांच्या बाबत परमेश्वरासारखंच असलं पाहिजे। न हिनस्ती आत्मना आत्मानम ततो याती परांगतिम, आणि त्यामुळं तो परमगतीला जाऊन प्राप्त होतो, परमगतीला जाऊन पोचतो। अतिशय सुंदर असा महत्वाचा श्लोक, की ज्या श्लोकामध्ये तुम्ही समत्व दृष्टीने विनाशी अशा जगतामध्ये अविनाशी असा परमात्मा पाहायला जर सुरुवात केली तर ती दृष्टी परमेश्वराला जाणून आणि तोच परमेश्वर आपल्याही ठिकाणी आहे हे तत्वतः जाणून परमेश्वरासारखं वर्तन, परमात्म्यासारखं वर्तन घडवायला सुरुवात करते, आणि असं वर्तन ज्याच्या हातून घडतं त्याला अधोगती मग शक्यच होत नाही। तो तत्वतः परमेश्वराशी परमात्म्याच्या भावाशी एकरूपता साधतो। आपण पुढच्या वेळेला हा श्लोक पाहूया। खरंच मला आश्चर्य वाटतं की काय उंचीवर जाऊन हे सगळं लिहिलेलं आहे, आणि कोणत्या उंचीवर जाऊन आपल्याकडून वर्तनाची अपेक्षा भगवंतांनी केलेली आहे। भगवंतांचं स्वतःचं चरित्र देखील संपूर्णपणाने या श्लोकांमध्ये आलेलं आहे असं मला वाटतं। परमेश्वराने जसं सर्वांशी समान वर्तन केलं, सर्वांना मोद, सर्वांना आनंद, सर्वांना प्रेम, तसं भगवंतांनी भगवंतांच्या जीवनामध्ये सर्वांना आनंद, सर्वांना मोद, सर्वांना प्रेम समत्व भावाने दिलं। असं जीवन जेव्हा उपदेश करून भगवंत सांगतायत तेव्हा जगणं ही दृष्टी प्राप्त करून घेणं हे शक्य आहे, मानवी जीवनामध्ये देखील हे शक्य आहे असं समजल्यामुळंच भगवंतांनी, म्हणजे आपल्याला योग्य समजल्यामुळं आपल्याला हे सांगितलेलं आहे। हा विश्वास आहे भगवंतांनी सर्व मानव जातीवर टाकलेला, सर्व मानव जात दिव सोडून, कारण फार ग्लोरी मोठं केलं की आपली सुटका त्याच्यातून आपण करून घेतो, म्हणून आपल्या करता हे सांगितलेलं आहे असं धरून जो चालेल तर तो क्रमानी ततो याती परांगतिन, तोही परमगतीला गेल्याखेरीज राहत नाही असं भगवंत म्हणतात. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक विषय तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे आपल्या इथं